chinimandi.com पॉडकास्ट।
एकरकमी एफआरपी 31 डिसेंबर नंतरच। जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खासगी कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे। नव्या सरकारकडून कर्जमाफीची शक्यता असल्यानं यंदाची ऊसाची एफआरपी सोमवार नंतरच देण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला। श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली। यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते। बैठकीत ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याबरोबर पूरग्रस्त भागातील ऊसतोड अग्रक्रमानं करण्याचा निर्णय यावेळी झाला, त्यामुळे यंदा एफआरपीचे तुकडे पडणार नाहीत। एकरकमी एफआरपीपेक्षा जादा दर हवा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली असल्यानं एफआरपीपेक्षा वाढीव दर किती मिळणार याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष असेल। बैठकीत कर्जमाफीवर चर्चा झाली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। महापूर, अवकाळी, परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीनं ऊसाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे बिलंही मिळाली पाहिजेत आणि कर्जमाफीही मिळाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी होण्याची अपेक्षा आहे। ज्यांची कर्ज नाहीत, कर्जमाफीचा लाभ ज्यांना नको आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी प्रमाणे बिलं जमा करण्यात येणार आहेत। कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही एफआरपी प्रमाणे बिलं दिली जातील। साखरेचा दर प्रति क्विंटल 3600 रुपये झाल्याशिवाय कारखानदारी टिकणार नाही, त्यामुळे हा निर्णय लवकर घ्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे। यंदाचा हंगाम लवकर संपणार आहे, तसंच उत्पादनही घटणार आहे, त्यामुळे बँकांची कर्ज फिटणार नाहीत, त्यामुळे कर्जांचं 7 वर्षाचं पुनर्गठन करून सरकारनं थकहमी आणि व्याज द्यावं, निर्यात साखरेसाठी कर्जाला कमी पडणारी रक्कम राज्य आणि जिल्हा बँकांनी कर्ज रूपानं देऊन अनुदानाची रक्कम भरणा करण्याच्या अटीवर साखर सोडण्यात यावी अशी मागणी करण्याचं यावेळी ठरवण्यात आलं। पुढील बैठक 30 डिसेंबरला घेण्यात येणार आहे।